श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढे आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेले आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कर्करोगाची पार्श्वभूमी पाहत असताना एक गोष्ट जाणवते की हा आजार नक्की थांबवता आला असता. मधुमेह, आमाशयाचा आजार, गर्भाशय मुखाचे आजार, कावीळ यामुळं होणारा कर्करोग हा आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं बरा करता येऊ शकतो. जगभरामध्ये कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा एवढा एकच सल्ला दिला जातो. वरवर सामान्य दिसणारे असे अनेक आजार आहेत की ज्यामुळं कर्करोग होऊ शकतो, पण हे आजार आयुर्वेदिक औषधानं पूर्णपणे बरे करता येतात हे आयुर्वेदिक चिकित्सेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हा कर्करोग प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा उपाय आहे. याविषयीच आपण चर्चा करतोय. डॉक्टर, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 50% जास्त कर्करोग हे टाळता येऊ शकतात. या पार्श्वभूमीवरती यकृताचा कर्करोग टाळता येऊ शकतो का याबद्दल आपण काय सांगाल?
कोणताही आजार प्रायमरीली आपल्याला प्राथमिक पद्धतीने टाळता येऊ शकतो. मी असं जरूर आवर्जून सांगेन की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन याच्याकरता आयुर्वेदाचा क्रमांक 1 लागतो, कारण जगातल्या अनेक शास्त्रांपेक्षा अधिक विस्तृत विवेचन प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये आयुर्वेदाने केलेलं दिसतं. आणि आयुर्वेदाचं जे ब्रीदच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वस्थचे स्वास्थ्य रक्षणम, सर्वप्रथम जी व्यक्ती स्वस्थ आहे ती स्वस्थच कशी राहील याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. कारण एकदा आजार झाला की प्रत्येक वेळेला तो आजार सहज साध्य असेलच असं नाही, आणि बदलती जीवनशैली, एन्व्हायरमेंटमध्ये होणारे बदल, नवनवीन जीवाणू किंवा विषाणूंचा प्रादुर्भाव या सगळ्या रिस्क फॅक्टर्सचा विचार करता मला असं नक्की सांगायला आवडेल सर्व आपल्या समाजाला की कोणताही आजार होऊ नये याकरता जास्तीत जास्त उपाययोजना करायला पाहिजे. आणि आज आपण लिव्हर कॅन्सरच्या बद्दल जर बोलत आहोत तर लिव्हर कॅन्सर हा निश्चितपणे टाळता येऊ शकतो.
डॉक्टर, हिपॅटायटिससाठी मर्यादित चिकित्सा उपलब्ध आहे आणि अशा रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला हा नेहमी डॉक्टरांकडून दिला जातो. अशा रुग्णांसाठी आयुर्वेद काय मदत करू शकतं याबद्दल आपण काय सांगाल?
सर्वप्रथम मी असं सांगेन की या रुग्णांकरता अजिबात मर्यादित चिकित्सा उपलब्ध नाही. आयुर्वेदामध्ये मात्र ह्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अवस्थेमध्ये अमर्याद चिकित्सा उपलब्ध आहे. परंतु मला असं वाटतं की आपला रेफरन्स हा बऱ्याच रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो या अनुषंगाने मर्यादित चिकित्सा आहे असं म्हणायचं असेल तर आपल्या देशामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा कुठलाही ऑर्गन ट्रान्सप्लांट ही अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. आयुर्वेदामध्ये अशा रुग्णांकरता काही विशेष उपचार आहेत का हा मला वाटतं याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हेपॅटायटीस हा यकृताच्या पेशींना होणारा आजार आहे आणि तो दिवसेंदिवस उत्तरोत्तर अवस्थेत जाऊन पुढे गंभीर स्वरूप धारण करतो. आयुर्वेदात यकृताच्या पेशींचे पुनरुज्जीवन होते हे निश्चितपणे सिद्ध केले आहे. असे विविध प्रकारचे हेपॅटायटीस, लिव्हर सिरॉसिस, यातही विशेषतः मद्यपानामुळे किंवा अल्कोहोल कन्झम्पशनमुळे होणारा लिव्हर सिरॉसिस या आजाराचे रुग्ण हे आयुर्वेदीय चिकित्सेने पूर्णपणे बरे झाल्याची उदाहरणं आहेत. एवढंच नव्हे तर लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेल्या रुग्णांनासुद्धा आयुर्वेदीय चिकित्सेने लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज भासत नाही, किंबहुना कित्येक वर्षानुवर्षे देखील लिव्हर ट्रान्सप्लांट ही लांबविली जाते. भारतासारख्या विकसनशील देशात लिव्हर ट्रान्सप्लांटसारखी खर्चिक शस्त्रक्रिया करण्यापेक्षा आयुर्वेदीय चिकित्सा ही जणू संजीवनीच ठरत आहे.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील, तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आय डी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आय डी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. डॉक्टर, आत्ताच आपण सांगितलं की आयुर्वेद हा लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, याचं आपण काही उदाहरण देऊ शकता का?
हो, याची अनेक उदाहरण देता येईल. खरं सांगायचं तर मला नुकतंच आमच्याकडे घडलेली केस आठवते आणि रुग्ण मध्यम वयीन, सुमारे 50 वर्षाच्या आसपासचं रुग्णाचं वय असेल आणि त्यांच्या हिस्ट्रीमध्ये अल्कोहोलिक लिव्हर सिरॉसिस हा आजार झालेला होता. ज्या वेळेला ते दवाखान्यामध्ये आले त्यावेळेला ॲम्ब्युलन्समधनंच आले आणि रुग्ण दवाखान्यात येऊ शकले नाहीत आणि पोटामध्ये जवळपास 6 लिटर पाणी झालेलं होतं. त्याचा परिणाम ते वाढून मेंदूवरती त्याचा परिणाम झाला होता. रुग्ण बेशुद्धावस्थेत होता आणि कोणालाही ओळखत नव्हता. बिलिरुबिन, जो यकृताच्या कार्याचा एक इंडेक्स समजला जातो, किंवा SGPT SGOT हे जे एन्झाईम्स आहेत, हे बिलिरुबिन जवळपास 17 आसपास गेलेलं होतं. SGOT SGPT प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेले होत्या. पायावरती सूज, चेहऱ्यावरती सूज, अशा स्वरूपाचा रुग्ण आयुर्वेदाकडे आला होता आमच्या दवाखान्यामध्ये आणि याच दृष्टीने त्याची चिकित्सा सुरू केली की आपण यकृताच्या पेशींना पुनरुज्जीवन किती चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णामध्ये किती लवकर देऊ शकतो. आणि या रुग्णाला 8 दिवसांचं औषध दिल्यानंतर त्या रुग्णाची शुद्ध जी गेलेली होती तो रुग्ण शुद्धीवरती आला आणि थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना त्याने अन्नाची मागणी घरच्यांकडे केली होती आणि हळूहळू ही चिकित्सा पुढे जसजशी गेली तसतसे रुग्णांमध्ये सर्वार्थाने सुधारणा दिसली. आज या रुग्णाचं बिलिरुबिन 0.8 म्हणजे 1 पेक्षासुद्धा कमी आहे. SGPT SGOT हे लिव्हर एन्झाइम 100% नॉर्मल आहेत. 3 वेळा आम्ही आत्तापर्यंत पोटाची सोनोग्राफी केली, कुठेही पोटामध्ये पाण्याचा 1 अंशसुद्धा नाही, विकृत पाण्याचा. आणि त्याच्या मेंदूवरती होणारा परिणाम हा सर्वप्रथम आयुर्वेदाने कंट्रोल केला गेला आणि हा रुग्ण ज्याला ॲम्ब्युलन्समधनं आणलं होतं तो रुग्ण आज स्वतः 2-व्हीलरवरती सगळीकडे व्यवस्थितपणे हिंडू फिरू शकतो आणि त्याला स्वाभाविकच आम्ही काही विशिष्ट आहारावरती सुद्धा ठेवलं होतं. काही विशिष्ट कंट्रोल्स त्या रुग्णाला सांगितले होते आणि ते त्यांनी 100% पाळले आणि आज मात्र हा रुग्ण केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेली असताना केवळ ट्रान्सप्लांटपासूनच लांब नव्हे तर त्याची लिव्हर जवळपास 100% कार्यरत झालेली आहे असं नक्की म्हणता येईल. या रुग्णाला जो विषय आहे की ऑफकोर्स या रुग्णाला यातून पुढे होणारा कॅन्सरचा, लिव्हर कॅन्सरचा धोका हा मात्र निश्चितपणे टळला आहे.
डॉक्टर, आजच्या भागामध्ये आपण हिपॅटायटिसमुळे होणाऱ्या यकृताच्या कर्करोगाबद्दल विस्तृतपणे माहिती दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 02024325525 किंवा 02453-71-49. फोन नंबर पुन्हा एकदा 02024325525 किंवा 02453-71-49. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.